नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएची 290 जागांसह बहुमताकडे वाटचाल. 234 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार पुढे. महाराष्ट्रातून अनिल देसाई, नारायण राणे, सुनील तटकरे, अनुप धोत्रे, श्रीरंग वारणे, स्मिता वाघ, हेमंत सावरा तसंच गोवाल पाडवी विजयी. औरंगाबादहून संदीपान भुमरे यांना 1 लाखांवर तर बीडमधून पंकजा मुंढेंना 22,000 मतांची आघाडी. जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर. आणि देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून व्यक्त. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएची बहुमताकडे वाटचाल दिसून येत आहे. त्यांना जवळपास 290 जागांवर आघाडी मिळाली आहे तर 234 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसून येत आहे. एकूण 543 जागांपैकी भारतीय जनता पक्षानं 17, काँग्रेसनं 4, जनता दलानं 2 तर शिवसेना, ठाकरे गट, आम आदमी पक्ष आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चानं प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. भाजपनं 227 जागांवर आघाडी मिळवली असून सर्वात मोठा पक्ष ठरण्याकडे भाजपची वाटचाल सुरू आहे. काँग्रेस 94 जागांवर आघाडीवर असून इतर पक्षांचे उमेदवार 18 जागांवर आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी काँग्रेस सर्वाधिक 12 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 11, शिवसेना ठाकरे गट 10, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 7, शिवसेना 6 तर राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल देसाई 53,384 मतांनी विजयी झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्मिता वाघ यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या एकूण 24 फेऱ्या झाल्यानंतर राणे यांच्याकडे जवळपास 40,000 मतांची आघाडी आहे. पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा 1,83,386 मतांनी विजयी झाले. मतमोजणीच्या एकूण 29 फेऱ्यांती सावरा यांना 6,208 मतं मिळाली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी 1,59,120 मतांनी विजयी झाले. पाडवी यांना 7,45,998 तर भाजपच्या हिना गावित यांना 5,86,878 मतं मिळाली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे 1 लाखांहून अधिक मताधिक्यानं आघाडीवर आहेत. भुमरे यांना आतापर्यंत 3,44,623, एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांना 2,62,906 तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना 2,14,197 मतं मिळाली आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात 25व्या फेरी अंती महायुतीच्या पंकजा मुंढे 22,521 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत मुंढे यांना 5,97,793 तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना 5,67,322 मतं मिळाली. जालना लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांनी 60,000 अधिक मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. काळे यांना आतापर्यंत 4,32,332 तर भाजपाचे रावसाहेब दानवे यांना 3,71,776 मतं मिळाली आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 20व्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना 2,57,000 मतांची आघाडी मिळाली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संजय जाधव 62,444 मतांनी आघाडीवर आहेत. जाधव यांना आतापर्यंत 2,19,090 तर महायुतीचे महादेव जानकर यांना 1,56,646 मतं मिळाली आहेत. परभणीच्या मतदारांनी जातीवाद करणाऱ्यांना नाकारल्याची प्रतिक्रिया संजय जाधव यांनी दिली आहे.
या विजयाचं श्रेय माझ्या सगळ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना. ज्यांनी ज्यांनी जातीवाद केला त्यांना जनतेनं नाकारलं, सरळ बघितलं आपण. त्यामुळे जातीवादावर आणि धर्माच्या नावावर एखाद्या वेळेस ठीक होतं पूर्वीच्या काळात, पण आता जातीपातीच्या नावानं राजकारण करून मतं मिळत नसतात. सर्वसमावेशक असंच राजकारण करावं लागतं ज्याला निवडणुका लढायच्या जिंकायच्या, त्यांनी सगळ्याला घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे. जातीच्या नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला समोर जावं लागलं त्यांना, तशाच पद्धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आष्टीकर यांनी आकाशवाणीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
हा विजय माझा नसून हा सर्वसामान्य माणसाचा विजय आहे, महाविकास आघाडीचा विजय आहे. या महाराष्ट्रामध्ये संवेदनशील, अतिशय संवेदनशील आणि आमचे कुटुंब प्रमुख उद्धव साहेब आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेसचे नेते, सर्व मंडळीचा हा विजय आहे असं मी मानतो. जरूर हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे अतिशय जनतेने खूप मनाभावातून मतदान केलेलं आहे, खूप विचारपूर्वक मतदान केलेलं आहे आणि मी सर्व जनतेच्या समोर नतमस्तक होतो।
नागपूर लोकसभा मतदारसंघात 12व्या फेरीनंतर महायुतीचे नितीन गडकरी 77,559 मतांनी आघाडीवर आहेत। अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अनुप धोत्रे 40,012 मतांनी विजयी झाले। त्यांनी काँग्रेसचे अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला। मावळ लोकसभा मतदारसंघात 22व्या फेरीअंती महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी 1,312 मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे। चंद्रपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतिभा धानोरकर यांनी 1,69,640 मतांची आघाडी घेतली आहे। आतापर्यंत धानोरकर यांना 4,58,070 तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना 2,88,430 मतं मिळाली आहेत। रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले। त्यांनी महाविकास आघाडीचे अनंत गीते यांचा 82,784 मतांनी पराभव केला। तटकरे यांना 5,08,352 तर गीते यांना 4,25,568 मतं मिळाली। मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा विजयी झाले। बारणे यांना 6,92,101 तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना 5,95,542 मतं मिळाली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती यांनी विजयी आघाडी घेतली। आतापर्यंत शाहू महाराजांना 4,24,249 तर महायुतीचे संजय मंडलिक यांना 3,31,655 मतं मिळाली आहेत। हातकणंगले मतदारसंघातही महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आघाडीवर आहेत। उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दीना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रवींद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत। देशातल्या जनतेनं विकासाला मतदान केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। काही जागा आमच्या कमी फरकानं गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला, त्या सर्व बाबींची आम्ही कारण मीमांसा करू असं मुख्यमंत्री म्हणाले। ठाण्यात नरेश म्हस्के यांनी शिवसेनेचा गड राखला असून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली।
लेकिन मैं दावे के साथ कहता हूं मोदी जी की सरकार नहीं बनेगी। मोदी जी ने सबसे पहले इस्तीफा देना चाहिए। मोदी जी हार गए, भारतीय जनता पार्टी हार गई है। अब ये तोड़ फोड़ करके सरकार बनाने की कोशिश करेंगे तो जनता सड़क पर उतरी। बीजेपी को बहुमत नहीं है, बीजेपी हार गई है।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली। ते म्हणाले,
अत्याचारी और तानाशाह व्यवस्था को सत्ता से बाहर निकालने का जो मानस बनाया था और उसका नेतृत्व हमारे नेता राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से कश्मीर जो भारत जोड़ो यात्रा की, मणिपुर से मुंबई जो न्याय यात्रा की थी और राहुल गांधी जी के नेतृत्व में देश की जनता पूरी उनके साथ खड़ी हुई और उसी के नतीजा है कि आज देश में परिवर्तन की लहर आप लोग देख रहे हो।
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली असून देशपातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। इंडिया आघाडीची बैठक उद्या दिल्लीमध्ये होणार असून या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएची 290 जागांसह बहुमताकडे वाटचाल। 234 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार पुढे। महाराष्ट्रातून अनिल देसाई, नारायण राणे, स्मिता वाघ, हेमंत सावळा तसंच गोवाल पाडवी विजयी आणि औरंगाबादहून संदीपान भुमरे यांना 1,00,000 तर बीडमधून पंकजा मुंढेंना 22,000 जास्त मतांची आघाडी। जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।